पेशंट, लेखक रविराज गंधे। एक जानेवारी 1978, बूथ हॉस्पिटलमधील नर्सनं जुनं रजिस्टर क्लोज केलं आणि नव्यावर तारीख घातली। दरवर्षीप्रमाणे तिने पहिल्यांदा अरुण देशपांडेचं नाव फॉरवर्ड केलं। एज 27, सेक्स मेल, डायग्नोसिस कॅन्सर, डेट ऑफ ॲडमिशन 1 जानेवारी 1975।
तोंडावर पांघरून घ्या साहेब,
DDT मारणाऱ्या माणसानं अरुणला फरमावलं। आज 1 तारीख म्हणजे करमणुकीचा दिवस। एक जात सारे सरकारी नोकर झाडून हजेरी लावणार। न्हावी, भंगी, धोबी, व्हिटॅमिनच्या गोळ्या देणारा माणूस। आजचा दिवस फार गडबडीचा। DDT उग्र वासाबरोबर अरुणच्या आठवणी जाग्या झाल्या। तो ज्या दिवशी इथे आला त्या दिवसाची आठवण करून देणारा हा विषारी पांढरा वास गेले 40 महिने बरोबर 1 तारखेला एखाद्या घेणेकऱ्यासारखा विषारी फुत्कार टाकत येत असे आणि पाहता पाहता साऱ्या दिवसावर पांढरी कळा पसरत असे। पांढऱ्या भिंती, पांढरी चादर, पांढरी खाट, नर्स पांढऱ्या, डॉक्टर पांढरे, सारी कफन यात्रा पाहता पाहता त्याचा चेहरा पांढरा पडे। ह्या पांढऱ्या धुक्यात कुठेतरी निळ्या फुलांचा गच्च ताटवा दिसायला लागे, स्मशानाबाहेरच्या बागेसारखा। आणि हे पहा आप्पा, जास्त लांब फिरायला जायचं नाही। आई डोळ्याचा नंबर केव्हा काढणार आहेस? महिना झाला अजून गेली नाहीस। आप्पा, चंदूचं इंग्लिश कच्चं आहे, त्याच्याकडे जरा लक्ष द्या।
कुठून कुठून आलं हे बळ?
अरुण सगळ्यांचा निरोप घेताना 3-3 वेळा स्वतःला विचारित होता। 2 दिवसापूर्वी डॉक्टरांचा रिपोर्ट हातात पडल्यावर त्याची जीभ कोरडी पडली होती। स्वतःचं आश्चर्य करीत असताना आप्पांनी त्याला धरून ॲम्ब्युलन्सजवळ आणला। आई खांबाजवळ वाऱ्यानं हलणाऱ्या झाडासारखी गदगदत होती। गाडी वळण घेईपर्यंत अरुणला आरशात निळ्या फुलांच्या ताटव्याजवळ उभी असलेली आई दिसत होती। पहिल्या दिवशी अरुणच्या खाटेजवळ दर 1.5-2 तासांनी नवीन डॉक्टर सर्जन यायचे आणि प्राणी संग्रहालयातल्या प्राण्यासारखे त्याला पाहायचे। हात लावायचे, खोकायला लावायचे, डोळे पाहायचे आणि आपापसात इंग्लिशमधून पुटपुटत निघून जायचे। झाडूवाल्यापासून ते सर्जनपर्यंत सगळे एकदा डोकावून गेले। कोणाच्या चेहऱ्यावर भीती, कोणाच्या चेहऱ्यावर आश्चर्य, तर कोणाच्या चेहऱ्यावर चक्क निर्णायक भाव। टेम्परेचर घ्यायला येणाऱ्या नर्सच्या तोंडावर मात्र कसलेच भाव नसायचे। तिच्या चेहऱ्यावरचे सगळे भाव अगदी क्लोरोफॉर्म दिल्यासारखे बेशुद्ध झाले होते। उरले होते फक्त 3 वेळा थर्मामीटर झटकणारे हात आणि टॉक टॉक वाजणाऱ्या सँडलचा निर्जीव आवाज। त्या दिवशी तो 3 वेळा खाटेवरून उठून व्हरांड्यात यायचा आणि वाडीसमोरच्या बागेतल्या पाण्याच्या नळाकडे एकटक पाहायचा। एखादी नर्स यायची आणि त्याला आत जायला सांगायची। पहिल्या दिवशी रात्री त्याला झोपच आली नाही। रात्रीचा अंधार वारा वॉर्डच्या लांबलचक व्हरांड्यातून गुरगुरत आत यायचा आणि खोली गारठून टाकायचा। तेव्हापासून प्रत्येक रात्र वाईट टाकल्यासारखी त्याच्यापासून दूर जायची। नाही म्हणायला दवाखान्यामागे उंचावर असलेली पाण्याची टाकी गच्च भरायची आणि वाहू लागायची। खाली पडणाऱ्या धो धो पाण्याचा नाद काय तो साथीला असायचा। थोड्या वेळाने तोही बंद व्हायचा आणि एकदम तुटल्यासारखं व्हायचं। आता हे सारं सवयीचं झालं होतं। दर रविवारी आप्पा आईनी येणं, तासभर बसून फिक्या डोळ्यांनी पाहणं, जाताना बरोबर आणलेलं संत्र देणं। अरुणने एक उदबत्ती काढली आणि पेटवून खिडकीच्या गजाजवळ खोचून दिली। चंदनी उदबत्तीचा वास क्षणात खोलीत दरवळला। मग त्यानं आरसा काढला, त्यात तो पाहू लागला 3 वर्षांपूर्वीचं काळभोर जावळ, आयुष्यावर मांड ठोकण्याची जिद्द बाळगणारा चेहरा, पानाफुलांना शब्द फुटावे इतके बोलके डोळे। पाहता पाहता त्याच्या हातातून आरसा छातीवर पडला आणि जोराची उबळ आली। तसा तो एकदम उठला, एक कळ सणसणत मणक्यातून डोक्यात शिरली तसा तो पुन्हा उताणा पडला. हाडांचा सांगाडा दाणकन लोखंडी पट्ट्यावर आदळला. नाकातोंडानं तो भकाभका हवा आत घ्यायला लागला. बाहेर पडणारी हवा आत काहीच न सापडल्यासारखी बाहेर येत होती. थोड्या वेळानं सारं शांत झालं, क्लांत झालं. त्याचा मलूल हात तेवढा खाटेखाली लोंबत होता. त्याच्या डोळ्यातून पाणी झरायला लागलं. उशीत तोंड लपवून तो गदगदायला लागला. पुन्हा पुन्हा तो आपला पांढरा चेहरा पुसत होता. वाढलेल्या दाढीची मुरुमांची खरखर जाणवत होती. हातापायाची पांढरी सालं निघत होती. आणि पुन्हा पुन्हा तो कोसळत होता. कसं कसं झालं हे? आज रडू का आलं? का आलं? तब्बल 3 वर्ष त्याने वेड्यासारखी काढली. सगळं आयुष्य सपक होऊन गेलं. सकाळी हॉस्पिटलचा मिळणारा रद्दी चहा, टेम्परेचर, गोळ्या, पुन्हा 12 वाजेपर्यंत आढ्याला लागलेल्या जळमटांचं निरीक्षण, मग जर्मनच्या ताटलीत घरचा डबा, पुन्हा 4 चहाची वाट. आणि रात्र जेव्हा चहूबाजूनी अंगावर चालून यायची तेव्हा जवळ असायचा फक्त एक नाद, पाण्याच्या टाकीतून पडणाऱ्या धोधो पाण्याचा. एकदा एक गंमत झाली. सर्जनला मुलगा झाला तेव्हा त्यानं सगळ्यांना पेढे वाटले. हां, आणखी एकदा शेजारच्या खाटेवरल्या पेशंटच्या नातेवाईकानं ट्रान्झिस्टर आणला होता तेव्हा. अरुण इथे आल्यापासून शेजारच्या खाटेवर कितीतरी पेशंट्स येऊन गेले. 10-15 दिवस राहायचे आणि निघून जायचे. एकदा हार्नियाचं ऑपरेशन झालेले काळे मात्र बिल द्यायला आले तेव्हा चक्कर टाकून गेले होते. आज सकाळीच त्याच्या खोलीत गडबड सुरू झाली. ती ऐकून तो जागा झाला. एका मुलीचं टॉन्सिलचं ऑपरेशन झालं होतं. अजून ती शुद्धीवर आली नव्हती. अवतीभोवती जमलेली माणसं सुखवस्तू दिसत होती. त्यांच्या चेहऱ्यावर मात्र अगदी कॅन्सरचं ऑपरेशन झाल्याची काळजी होती. सगळी एकमेकाला दिलासा देत होती, तिला वारा घालीत होती. सूट घातलेले वडील एका डॉक्टरबरोबर काय औषधं आणायची याची चर्चा करत होते. तिच्या भावानी 1-2 आईस्क्रीमचे कप देखील आणले होते. आई स्टूलावर थर्मास, बोनविटा, फळं हे सगळं नीट लावून ठेवत होती. हे सगळं पाहून अरुणला आपल्या बेवारशी आयुष्याची पुन्हा जोरात उबळ आली. तासाभरात किती लोक जमा झाली आणि आपल्या वेळी कोण आलं होतं? आई आणि आप्पा. नंतर नंतर तीही येईन अशी झाली. आपण एकटे 3 वर्षापासून एका जीवघेण्या शापामुळे वटवाघळासारखे ह्या खाटेला लटकून राहिलो. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दिव्यांच्या पावलांनी लखलखत दिवाळी आली. चंद्रज्योतीच्या चांदण्यांनी आसमान लहडलं. पांढरे शुभ्र बत्तासे लाल शालूमध्ये सांडले आणि नेमक्या त्याच वेळी आपल्या खोलीतला बल्ब उडाला. मग नर्सनं लावलेल्या मेणबत्तीच्या प्रकाशात आपण हरवलेली दिवाळी शोधित बसलो. अहो, हॉस्पिटलमध्ये गॅस आहे का? जरा दूध तापवायचंय. बाईंच्या बोलण्याने अरुण भानावर आला. मुलगी शुद्धीवर आली होती. वातावरण आता निवळलं होतं. वडील टर्किश टॉवेलनं तिचा घाम पुसत होते. कसं वाटतंय म्हणून विचारत होते. संध्याकाळी तर त्यांच्या नातेवाईकांची मित्रांची झुंबडच उडाली. रात्र झाली. नाईट ड्युटीच्या नर्सनं पटापटा वॉर्डातले दिवे लावले. ती मुलगी खाटेच्या कठड्याला रेलून शांतपणे कॉफी पित होती. आई तिच्या अंगावरचं पांघरूण सारखं करत होती. अरुण तिच्याकडे पाहतच राहिला. तिच्या मोहक गोऱ्या चेहऱ्यावर एक सुंदर श्रांत क्लांत थकवा आला होता. लाल नक्षीची पिवळी साडी तिच्या गोऱ्या अंगावर जास्वंदीसारखी लहडली होती. केसांच्या बटा आपल्या निशिगंधी बोटांनी ती अलगदपणे मागे सारत होती. पाहता पाहता अरुणला पुन्हा जोरात उबळ आली. त्याला जाणवलं, केव्हातरी आपल्याला हे सगळं खूप हवं हवं असं वाटलं होतं. ती निशिगंधी बोटं आपल्या जावळातून फिराविशी वाटली होती. अरुणला याची तीव्र आठवण झाली. डॉक्टरांनी त्या मुलीला तपासलं आणि औषधं लिहून दिली. आईनं सगळं सामान बास्केटमध्ये भरलं. भाऊ थर्मास खांद्यावर अडकवून बाहेर उभा होता. आईनं त्या मुलीच्या डोक्याला स्कार्फ बांधला आणि तिला अलगदपणे धरून ते सगळेजण बाहेर पडले. कितीतरी वेळ तिचा निळा स्कार्फ अरुणच्या डोळ्यासमोर फडफडत होता. त्याने कॉटकडे पाहिलं. खाटेच्या लोखंडी पट्ट्या निर्जीवपणे एकमेकींवर आडव्या पडल्या होत्या. अरुण त्या पट्ट्यांकडे विषण्ण नजरेनं पाहत होता. जन्मभर आपल्या पाठीला सिंदबादाच्या म्हाताऱ्याप्रमाणे चिकटलेल्या खाटेला पाहून त्याला दरदरून घाम सुटला. भीतीनं शरीर कापायला लागलं. डोळे विस्फारून तो खाटेकडे पाहायला लागला. आई, अप्पा, चंदू खाटेवर ओळीत बसून पायाला झोके देत होते. इतक्यात चंदू उठून साऱ्या खाटभर धावायला लागला. आई खाटेच्या काठाकाठानं खाली मान घालून चालायला लागली आणि अप्पा कठड्यावरून मागे हात बांधून शांतपणे चालायला लागले आणि एकदम त्यांचा तोल गेला आणि ते कोसळले. अरुणनं पटकन दोन्ही हातांनी कठडा घट्ट धरला आणि मोठी उबळ येऊन त्याचं शरीर गदगदायला लागलं. अहो, नीट झोपा आणि ह्या गोळ्या घ्या. अर्धवट ग्लानीत असलेल्या अरुणला नर्सने नीट व्यवस्थित झोपवलं. दिवसभर पडल्या पडल्या शरीरात एक सुस्त गुंगी पसरली होती. रात्र केव्हा झाली कळलंच नाही. नर्सने पटापटा वॉर्डातले दिवे लावले. अरुणने डोळे किलकिले करून पाहिलं तर नर्स दारात उभी राहून डॉक्टरांना अरुणकडे बोट करून काहीतरी सांगत होती. डॉक्टर राऊंड मारून गेले आणि सारं शांत झालं. पाहता पाहता अंधार वारा सुसाट झाला आणि हू हू करीत धावायला लागला. दवाखान्याजवळची झाडं जोरजोरात हिंदकळायला लागली आणि एकदम आकाश फाटल्यासारखा धुवाधार पाऊस सुरू झाला. सारा दवाखाना मुसळधार पावसानं झोडपून निघाला. छतावर वाजणाऱ्या पावसाच्या आवाजानं अरुण जागा झाला. डोळे किलकिले करून त्यानं पाहिलं. त्याचवेळी वाऱ्याच्या झोतानं खिडकीवरचं काचेचं तावदान तडा अडकन फुटलं. अरुण थरथर कापत उभा राहिला आणि एकदम तीरासारखा वॉर्डच्या बाहेर पडला. खोलीच्या दरवाजाच्या धाडकन झालेल्या आवाजानं नर्स धावली आणि तिनं क्षणभर खोलीत पाहिलं आणि दुसऱ्या क्षणाला धुवाधार पावसात वेगानं पळणारी अरुणची आकृती तिला दिसली आणि तिनं पटकन वॉर्ड बॉयला बोलवलं. सटाक्कन पाय घसरून अरुण आदळला. एक कळ सणसणत डोक्यातून निघाली आणि तो बेशुद्ध पडला. त्या धो कोसळणाऱ्या पावसात वॉर्ड बॉयनं कसंबस त्याला घट्ट धरलं आणि उचलून खोलीत आणलं. सकाळ झाली. नेहमीप्रमाणे चहावाला आला आणि अरुण अजून झोपलेला पाहून पुढे गेला. हळूहळू सारं हॉस्पिटल जागं झालं. इतक्यात दारावर टकटक झाली. अरुणनं डोळे किलकिले केले. कर कर आवाज करीत दार उघडलं आणि अरुण दाराकडे पाहतच राहिला. दारात एक 27 वर्षांचा तरुण उभा होता. गुरु कुडता आणि पायजमा घातलेला, भरघोस काळ्या जावळाचा. खांद्यावरची शबनम सावरीत तो अरुणच्या खाटेजवळ आला. कोण तुम्ही? अरुणने विस्फारलेल्या डोळ्यांनी विचारलं. मी अरुण देशपांडे. असं? कुठे राहता? साऊथ तुकोगंज. काय झालंय तुम्हाला? कॅन्सर. किती दिवस राहणार? डॉक्टर सांगतील तोपर्यंत. कोणत्या रूममध्ये? याच. खरंच? अरे वा. अरुणचे डोळे विलक्षण लकाकले. बरं झालं तुम्ही आलात. चला, तेवढीच करमणूक. असं म्हणत तो जोरजोरात हसायला लागला आणि एकदम आठवण झाल्यासारखा म्हणाला, तुम्ही संत्र घेणार का? कालच अप्पांनी आणलंय. घ्या ना. घ्या ना. संत्र घ्या. टेम्परेचर घ्यायला येणारी नर्स खिडकीच्या गजाला घट्ट धरून डोळे फाड फाडून समोरचं दृश्य बघत होती. समोरच्या रिकाम्या खाटेकडे पाहत हसत हसत संत्र देणारा अरुणचा हात पाहताच तिच्या हातातलं थर्मामीटर सुटलं आणि खळकण फुटलं. रुपेरी पारा बेफाट वेगानं फरशीवरून धावायला लागला. पेशंट. लेखक रविराज गंधे. पूर्वप्रसिद्धी सत्यकथा एप्रिल 1979.